यिर्मयाह अध्याय 19. परमेश्वर असे म्हणतो, जा आणि कुंभाराकडून एक मातीचे मडके विकत घे आणि तुझ्यासोबत लोकांतले वडील आणि याचकातले वडील बोलावून घे. नंतर बेन युनोमाच्या मुलांचे खोरे जे कुंभाराच्या वाड्याच्या वेशीजवळ आहे तेथे जा आणि मी तुला सांगतो ती वचने तेथे घोषित कर. तू असे म्हण, तुझ्याबरोबर असलेल्या लोकांस सांग, यहुदाच्या राजांनो आणि येरुसलेमच्या राहणाऱ्यांनो परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा मी या ठिकाणी अरिष्ट आणणार आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान झिनझिनतील. मी असे करणार कारण त्यांनी मला सोडले आणि हे ठिकाण विटाळविले आहे. माहीत नसलेल्या अशा परक्या देवतांना त्यांनी या ठिकाणी जागा दिली. त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी आणि यहुदाच्या राजांनी हे ठिकाण निष्पाप रक्ताने भरले आहे. यहुदाच्या राजाने बाल देवतासाठी उच्च साने बांधली, त्यामध्ये ते आपल्या मुलांना अग्नित होमार्पण जाळत असत. असे काही मी त्यांना करायला आज्ञा दिली नसून पण आणि असे कधी माझ्या मनातही आले नाही. यास्तोपा परमेश्वर असे म्हणतो, हल्ली हिमोनच्या दरीला तोफेत म्हणतात, पण मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की या दरीला लोक कतलीची दरी म्हणून ओळखतील. येथेच मी यहुदातील व येरुशलेम मधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांच्या हाती लागण्याआधी मी त्यांना तलवारीवर पाडून मारून टाकीन. मग त्यांची प्रेते आकाशातील पक्षी व जंगली पशु यांचे भक्ष्य होईल. या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. येरुशलेम जळून जाताना लोक तिच्या पिढा पाहून मला हलवतील व फुतकार सोडतील. मी त्या नगरीला नाश आणि फुतकाराची गोष्ट अशी करेन. त्यांच्या शत्रूंनी आणि त्यांच्या जीवावर टपणारे जो वेढा आणि यातना त्यांच्यावर आणतील, त्यामध्ये ते स्वतःच्याच मुलांचे आणि मुलींचे मांस खातील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्यास खाईल, असं मी त्यांना करीन. मग जे लोक तुझ्यासोबत होते त्यांच्या देखत तू मडके फोड आणि पुढील गोष्टी सांग. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जसे त्यांनी मडके फोडले आणि ते पुन्हा जोडणे अशक्य आहे, तसेच मी शहरासोबत करेन. म्हणजे ते तोफेतमध्ये मृतांना पुरता न येणार इतक्या प्रेतांना ते पुरतील. परमेश्वर असे म्हणतो, हे ठिकाण आणि त्यातील राहणारे ज्यांच्या बाबतीत मी असेच करीन, मी या नगरीला तोफेत प्रमाणे करीन. येरुशलेम मधील घरे आणि यहुदातील राजांचे राजवाडे पण तोफेत प्रमाणेच होतील, कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरावर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पुजले आणि देवतांना त्यांनी पेयर्पणे केली. मग परमेश्वराने इर्मयाला ज्या जागी भविष्य देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत इर्मयाने सोडले. मग तो परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहिला आणि सर्व लोकांशी बोलला, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा मी येरुशलेमवर आणि त्यांच्या आजूबाजूच्या खेड्यांवर सर्व अरिष्ट जे मी बोललो ते आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताट केली.